अहो देवा संगे राक्षस थकले समुद्र मंथन करता हो, भूक लागली व्याकुळ झाले बसले विसाव्या करता हो, कच्चे कुजके रक्त मासते राक्षस खाती आधाशी, अन्नशी जवण्या चूल मिळे ना देव राहिले उपवाशी, ब्रह्मा विष्णू महेश यांचा धावा केला भक्तीने, त्रैमूर्तीने नवल घडविले केवळ माया शक्तीने, ब्रह्मा विष्णू महेश्वरांनी रूप घेतले आगटीचे, तीन दगडांची चूल होऊनी अन्न शिजविले देवांचे, तीन दगडते रूप देवांचे मागी राहिली खूण जगी, तीन दगडांची चूल मांडती परंपरा ही कलियुगी।
ला 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 ला।